चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कारखान्यांचे खासगीकरण झाले तर शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल व स्थानिकांना रोजगार मिळेल। माजी मंत्री आणि भाजपचे आमदार मुरुगेश निराणी यांनी मंगळवारी सांगितले की राज्य संचालित उद्योगांचे खासगीकरण केले पाहिजे। म्हैसूर राजघराण्यातील प्रमोदा देवी वाडियार यांनी निराणी यांना पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते। उद्घाटनानंतर ते बोलत होते। निराणी म्हणाले, पांडवपुरा कारखाना लीजवर घेण्याच्या सरकारी निर्णयाचा विरोध कुणी केला नाही। मंड्या जिल्ह्यातील शेतकरी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ऊस शेतकऱ्यांचे थकीत 26 करोड रुपये सरकारकडून लवकरच भागवले जातील। आम्ही कारखाना सुरू करून यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करू। स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे निराणी यांनी सांगितले। माय शुगर बाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला। ते म्हणाले, माय शुगर बाबत कोणताही निर्णय मी घेतलेला नाही। माय शुगरच्या सर्व फॅक्टरीचे सरकारी खासगीकरण करावे अशी माझी मागणी आहे। सरकार कारखाने चालवू शकत नाही। खासगी कंपन्या कारखाने योग्य पद्धतीने चालवू शकतात। सरकार कारखाने विकू शकत नाही, पण खासगी कंपन्यांना लीजवर देऊ शकतात। केपीसीसीचे अध्यक्ष DK शिवकुमार टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले। निराणी शुगरकडून प्रलंबित असणाऱ्या थकबाकीबाबत ते म्हणाले, 32 करोड रुपये भागवण्याची गरज आहे। येत्या 10 दिवसात हे पैसे भागवले जातील। मंड्या जिल्ह्याच्या SP सुमलता म्हणाल्या, पांडवपुरा आणि माय शुगर कारखाने बंद झाले आहेत। प्रत्येक गाळप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागते। जर या कारखान्यांचे खासगीकरण झाले तर ते शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल, पण स्वार्थासाठी काही नेते याला राजकीय वळण देत आहेत। सरकारने कारखान्यांमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यापैकी तब्बल 420 करोड रुपये गमावले आहेत। जर सरकार हे कारखाने चालवू शकत नसेल तर हे कारखाने खासगी कंपन्यांना चालवायला द्यावेत असंही त्यांनी सांगितले।